आज प्रारंभ में हम एक अभंग गाएंगे तुकाराम महाराज का, जिसमें वे भगवान श्री कृष्ण के प्राकट्य लीला जो गोकुल में हुई उसका संक्षिप्त वर्णन किए हैं। गोकुल में भगवान श्री कृष्ण का प्राकट्य, गोकुली जा सुखा गोकुळीचा सुखा। आपण म्हणा मराठी येतं का? गोकुळीचा सुखा अंतपार नाही लेखा, शब्द ऐका तुकाराम महाराजांचे या भंगाचे बोल। बाळकृष्ण आनंदा घरी आनंदल्या नर नारी गुढिया तोरणे करती कथा गाती गाने तुका म्हणे छंदे इने वेधीले गोविंदे। गोकुळी चा सुखा गो चा सुखा गोकुळी चा सुखा अंतपार नाही लेखा, अंतपार गोकुल के निवासी गोकुलवासी ब्रजवासी उनकी सुख और आनंद की कोई सीमा नहीं रही। अंत पार नाही लेखा, अंत पार गोकुळी चा सुखा गोकुळी चा गोकुळी चा सुखा कृष्ण नंदा घरी बाळ बाळ कृष्ण नंदा घरी
म्हणा काही
आनंदल्या नर नारी आनंद आनंदल्या नर नारी आनंद उभ्या केल्या गोकुळामध्ये, तोरणी बांधली, लोक काय करू लागले,
करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, तू काम ने छंदे, तू काम ने छंदे, तू काम ने छंदे, तू काम ने छंदे, एने वेदी ले गोविंदे, एने वेदी ले गोविंदे, एने वेदी ले गोविंदे, एने वेदी ले गोविंदे, गोकुळी कृष्ण कन्हैया लाल की, बाळ कृष्ण नंद भरी, बाळ कृष्ण नंद भरी, आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी, गोकुळी चासुका, गौरा प्रेमानंद हरी हरी वा।